अंदरिनाथ महाराज की जय। आपल्या गुरुपौर्णिमा उत्सवातील आजचं हे तिसरं पुष्प, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी माधवनाथांनी रचलेल्या जय जय श्री स्वरूपानंदा सद्गुरुनाथा पूर्ण बोधा या प्रार्थनेने होईल। सद्भक्त सौ शैलजा पोळ ही प्रार्थना सादर करतील। जय जय श्री स्वरूपानंदा सद्गुरुनाथा पूर्णबोधा सोऽहं हंस प्रबोधा पूर्णब्रह्मा सत्य सत्य तु आर्तबन्धु निरन्तर कारुण्य सिन्धु स्वयं प्रकाश स्वतः सिद्धु पूर्ण ज्ञानी अतिवतु प्रेमयु अतिवतु कृपायु अतिवतु मायायु दुःखहरता तुझी कृपा निरंतर नित्य असता मजवर कोणते विकार बाधिते कैसे विकारची होती अविकार चंचलत्व होते स्थिर बुद्धिनेणे आप पर ऐसे सहजची होतसे परमार्थ होये सुलभ काही नाही दुर्लभ दुर्लभ तो सुलभ होत जातो देवा तू करुणेचा सागरो देवा तू कृपेचा जलधरो अनंत तू अपारो मर्यादे वेगळा जय जया जी स्वामिया निरसोनी मोह माया सोहं भाव सुहावया अवतरलासी आता जाणीव मेणीव ताकुन माधव धरी मौन रक्ष रक्ष मजलागोन गुणातीता परब्रह्मा गुणातीता परब्रह्मा गुणातीता परब्रह्मा।
कृपया सर्वांनी थोडं थोडं पुढे घ्यावं, बसून घ्यावं आणि आपले पर्सेस किंवा हे मांडीवर घ्याव्या। श्रीराम। गुरु पौर्णिमा उत्सव म्हणजे सर्व साधक विश्वाच्या जीवनातील विशेष आनंदाचा, पवित्रतेचा आणि मांगल्याचा काळ. शिवाय यात आणखी एक पुण्ययोग म्हणजे आज आषाढी एकादशी. पंढरीनाथांच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी ज्याप्रमाणे या दिवसाची वाट बघत असतो, तद्वत सद्गुरु दर्शनाची ओढ लागलेला साधक गुरु पौर्णिमेच्या पावन दिनाची वाट बघत असतो. म्हणूनच आपण सर्वजण गुरुस्तवनाच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने येथे जमलेलो आहोत. यामागचं आणखी एक कारण म्हणजे सद्गुरूंच्या पूजनामुळे आणि त्यांच्या स्तवनामुळे शिष्याचा स्वतःचाच आनंद द्विगुणित होत असतो. अशा सद्गुरी माऊलींचं वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांचा आधार घ्यावा असा वाटतो. आपल्या सद्गुरूंचं निवृत्तीनाथांचं वर्णन करताना ते म्हणतात, जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाल प्रभंजन. सद्गुरु कसे आहेत तर ज्यांच्या ठिकाणी कामना वासना नाही, ज्यांना देहबुद्धीचा कधीही स्पर्श होत नाही, जे अखंड स्वरूप बोधामध्ये रममाण आहेत, परमात्मरूप होऊन राहिलेले आहेत, असे सद्गुरु हे देवस्वरूप आहेत, आमचे देव आहेत. अशा सद्गुरूंच्या स्वाभाविक भावाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निज जन अखिल मंगळ. सद्गुरु हे विश्वामधील सभोवती असलेल्या सर्व मंडळींचे मंगल करणारे आहेत. त्यांच्या सानिध्यात जे कोणी श्रद्धेने, प्रेमाने, विश्वासाने येतील त्यांचे कल्याण होते. पुढे आपल्या सद्गुरूंचं स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्म जरा जलद जाल प्रभंजन. सद्गुरु प्रभंजन म्हणजे सोसाट्याचा वारा बनतात आणि त्यांच्या कृपेच्या सामर्थ्याने जन्मजरारूपी मेघांच्या जाळ्यातून जीवाची सुटका होते. अशा या देवस्वरूप सद्गुरूंच्या कृपेची, त्यांच्या सामर्थ्याची थोडी बहुत प्रचिती आपण घेतली आहे आणि अजूनही घेत आहोत. आपले सद्गुरूच आपले देव आहेत. पालखी सोहळ्यामध्ये गंधटिळा लावलेले, हातात ताळ घेऊन मोठ्या आर्ततेने यैवो 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 विठाबाई माऊली येई विठाबाई आई माऊली, अशी पंढरीनाथांची आळवणी करणाऱ्या स्वामी मकरंदनाथांचं रूप पाहिलं की असं वाटतं, ज्या पंढरीनाथांच्या दर्शनाची आस मनात ठेवून वारकरी वारीत सहभागी होतात ते सगुण सावळं परब्रह्म तर इथे आपल्या सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर उपस्थित आहे. असे हे देवस्वरूप स्वामीजी आपले मंगल करतात म्हणजे काय करतात? तर स्वामीजी सांगतात की भोंगळ भोळसट जीवन, अस्वच्छ गबाळ ग्रंथी म्हणजे परमार्थ नव्हे. पौरुष प्रयत्नांनी आपल्या शक्तीबुद्धीनुसार प्रपंच उत्तम करावा. शुद्ध आचार विचारांनी जीवनात सुख आणि समाधान मिळेल, पण त्यामुळे जीवनात मांगल्य कल्याण प्राप्त होईलच असं नाही. मांगल्याचं नेमकं स्वरूप म्हणजे सद्गुरु आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. स्वरूप सुखाकडे आपली दृष्टी वळवून त्यात रमायला शिकवतात. नरदेहात येऊन जीवनाचा परम अर्थ, परम कल्याण कशाने प्राप्त होईल याचा उपदेश करून सद्गुरु साधकाच्या जीवनात मांगल्याचा वर्षाव करतात. स्वामीजींनी केलेल्या मांगल्याच्या वर्षावात नाहून निघण्याचे भाग्य थोडे बहुत कहोईना आपण अनुभवले आहे. साधकांच्या जीवनात शुद्ध परमार्थाचं बीज रुजवण्याचं कार्य करत असताना स्वामी माधवनाथांनी आणि स्वामी मकरंदनाथांनी मान, अपमान, रूढी, परंपरा, उपाधी, प्रसिद्धी आणि अविरत परिश्रम या सगळ्याचे बंध झुकारून फक्त साधकांच्या कल्याणाचाच विचार केला आणि करत आहे. आपण बघतो की स्वामी मकरंदनाथ त्यांच्या शारीरिक व्यथा, घरातील अडचणींचे प्रसंग यावर मात करून प्रवचन, सत्संग, भूगावचं शिबिर, साधकांच्या गाठीभेटी, ग्रंथसंपदेचं लिखाण, शिवाय केंद्रातील कार्यक्रमांचा जास्तीत जास्त साधकांना उपयोग व्हावा म्हणून नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल यासाठी साधकांशी चर्चा करतात. अशा अनेकविध गोष्टींनी भरलेल्या अति अतिव्यस्त दिनक्रमातून केवळ साधकांच्या कल्याणाचाच विचार करतात. स्वामी माधवनाथांनी अखंड 40 वर्षे चालवलेल्या ज्ञानयज्ञाचे तर आपल्या पैकी कित्येक जण साक्षीदार आहेत. निज जन अखिल मंगल हा तर त्यांचा सहज स्वभाव होता. खर तर पॅरालिसिस सारखा दुर्धर आजार झाल्यावर आपल्याच निजानंदात त्यांना निमग्न होऊन राहता आलं असतं, पण साधकांवरील अकृत्रिम प्रेम आणि त्यांच्या कल्याणाच्या तळमळीपोटी बचेंगे तो और भी लढेंगेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते माया अपार्टमेंट मधून अध्यात्म मंगलधामला मोठा खटाटोप करून येत असत. या काळात त्यांना होणाऱ्या यातनांची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पॅरालिसिसच्या काळात डॉक्टर ललिताताई नाडकर्णी स्वामीजींना व्यायाम द्यायला येत असत. एकदा त्यांची एक मैत्रीण स्वामीजींच्या दर्शनाला आली होती. तेव्हा स्वामीजी तिला म्हणाले, तुझी ही मैत्रीण ललिताताई मात्र मला फार छळते. मला ट्रीटमेंट द्यायला म्हणून येते आणि रोज माझे हातपाय मोडून ठेवते. इतके दुखतात पण त्याबद्दल तिला काहीच वाटत नाही. हे ऐकल्यावर ललिताताईंना असं वाटलं की खरंच आपल्याला आपल्यामुळे स्वामीजींना फार त्रास होत आहे का. आणि तिथे उपस्थित असलेले सर्व साधक वर्गही चिंताक्रांत झाला. तेव्हा स्वामीजी मिश्किलपणे पुढे म्हणाले, असं वाटतं की हिच्या पण हातात 100 मण सोन्याचे तोडे आणि 100 मण पायात 100 मण सोन्याचे कडे घातले पाहिजे, म्हणजे हिला कळेल मला किती त्रास होतो ते. असे म्हणत स्वामीजी खळखळून हसू लागले आणि मग सर्वांना हसू आवडेनासे झाले. असे आपले स्वामीजी, कधी पावित्र्याची आणि मांगल्याची उती उमृती तर कधी आनंद आणि प्रसन्नतेची मुक्त उधळण करणारा झंझावात, अशी त्यांची अनेकविध रूप, सगळी तेवढीच सुंदर आणि तेवढीच आकर्षक. अशा या स्वामीजींकडे हजारो साधक आणि शेकडो कुटुंब आकर्षित झाली नसती तर नवलच. असंच आपल्या इथं येणारं कुलकर्णी कुटुंब, म्हणजे आपल्या केंद्रातील प्रसिद्ध गायिका सौ अमृता कुलकर्णी यांचं कुटुंब. अमृताच्या मोठ्या जाऊबाई सद्भक्त मधुरा कुलकर्णी या साधारण 2000 सालापासून केंद्रात येतात. त्या व्यवसायाने शेअर मार्केटमध्ये सब ब्रोकर म्हणून काम करतात. त्या आता त्यांचं सद्गुरु सवन स्वामीजींच्या चरणी अर्पण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथायण, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथायण. गुरुपौर्णिमा, लहानपणी गुरुपौर्णिमा या शब्दाचा अर्थ असा समजला होता की गुरूंना म्हणजे शिक्षकांना फुल द्यायचे, त्यांना नमस्कार करायचा आणि त्या दिवशीची गुरुपौर्णिमा पुढच्या वर्षीपर्यंत संपलेली असायची. इथे केंद्रात येण्यापूर्वी हे एवढेच गुरुपौर्णिमेचे महत्व मला समजले होते, पण इथे आल्यानंतर खूप सुंदर गुरुपौर्णिमा पाहायला अनुभवायला मिळाली. आपल्याकडे जून महिना संपताच आपल्या सर्व साधकांना गुरुपौर्णिमेचे वेग लागतात. हा आपल्या सर्वांचा आवडता मोठा उत्सव असतो. गुरुंबद्दलचे आपले भाव प्रकट करण्याची संधी इथे साधकाला गुरुस्तवनातून मिळते. त्या दिवशी अचानकच सकाळी मला केंद्रातून फोन आला की तुला गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गुरुस्तवन करायचे आहे. क्षणभर माझा माझ्यावर विश्वासच बसला नाही. मी त्यांना म्हणाले, नक्की मलाच ना, आणि मग मन एकदम भूतकाळातच राहून गेलं. माया अपार्टमेंट मधली नीरव शांतता, प्रसन्न वातावरण आणि मला झालेले महापुरुषाचे म्हणजे आपले परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांचे दर्शन, हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. 1994 साली माझे लग्न ठरले. तेव्हा माझे वीर म्हणजे श्रीकांतने पूर्वसूचना देऊन स्वामीजींची वेळ भेटीसाठी निश्चित केली होती. ठरल्या वेळेप्रमाणे आम्ही माया अपार्टमेंट मध्ये पोहोचलो आणि आम्ही सर्व परिवाराने स्वामी दर्शन घेतले. जेव्हा आम्ही उभयतांनी स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा स्वामीजींनी खूप आस्थेने आम्हा सर्वांची चौकशी केली. स्वामीजी पहुडले होते पण चेहरा अत्यंत तेजस्वी व प्रसन्न दिसत होता. आणि सर्व गोष्टी विचारून झाल्यावर त्यांनी आम्हा दोघांना एक मंत्र दिला, तो म्हणजे भांडू नका. या मंत्राचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला. स्वामीजींचे हे दर्शन मी माझ्या हृदयात साठवून ठेवले आहे. आमच्या बरोबर माझ्या आजी सासूबाई सुद्धा होत्या. स्वामीजींनी त्यांचीही खूप आस्थेने चौकशी केली. खरं म्हणजे स्वामीजी स्वतः आजारी होते, परंतु ते सर्व विसरून ते आपल्या भक्तांची चौकशी करत होते. असे आपले परमपूजनीय स्वामी माधवनाथ हे जगावेगळेच होते. नंतर माझे लग्न झाले, मी सासरी आले तेव्हा मला समजले की माझ्या सासूबाई दर रविवारी केंद्रात जातात. तिथे स्वामीजींचे प्रवचन असते. दर रविवारी त्या सकाळी अत्यंत उत्साहात प्रवचनाला जात असत आणि आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान आणि आनंद दिसायचा. माझ्या मनात बरेच प्रश्न यायचे. मी एकदा त्यांना म्हणाले, आई मी येऊ का तुमच्याबरोबर? त्यांनी आनंदाने हो म्हटलं. एका रविवारी सकाळी आम्ही दोघी अध्यात्म मंगलधाम येथे प्रवचनासाठी पोहोचलो. तेव्हा पुन्हा माया अपार्टमेंट्स मधल्या वातावरणाची अनुभूती आली व पुन्हा एकदा मला महापुरुषांचे दर्शन झाले, आणि ते म्हणजे आपले परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ. त्यांचा प्रवचन करतानाचा चेहरा मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत स्वामीजी प्रवचन करत होते. त्यावेळेस मला आईंच्या आनंदाचे आणि समाधानाचे गुपित कळले. नमस्कार करताना स्वामीजी म्हणाले, येत जा, आणि मी येतच राहिले. नंतर 17 जानेवारी 2004 माझ्या आयुष्यात अत्यंत भाग्याचा दिवस उजाडला. माझ्यावर गुरुकृपेचा वर्षाव झाला. मला अनुग्रहासाठी परवानगी मिळाली. स्वामीजींचे आपल्या भक्तावर अत्यंत प्रेम आहे या प्रसंगातून अनुभवले. त्या दिवशी माझे मन खूप शांत झाले. नाही, स्वामीजींनी ते करवून घेतले. काही दिवसांनी श्रीकांतकडे स्वामीजींची पाद्यपूजा होती. तेव्हा रामकृष्ण मठातले स्वामीजी स्वामी बहुमानंद यांना पण बोलावले होते. तेव्हा असे ठरले की स्वामीजींची पाद्यपूजा आम्ही दोघांनी करायची आणि स्वामी बहुमानंद यांची पाद्यपूजा श्रीकांत व अमृताने करायची. स्वामीजींच्या पाद्यपूजेचा मंगलमय दिवस उजाडला आणि दोन्ही स्वामीजींची पाद्यपूजा यथासांग झाली आणि एकदम परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौ मधुराताई उठले. त्यांनी स्वामी बहुमानंद यांची पाद्यपूजा केली. त्यांना अर्पण करायच्या सर्व गोष्टी ते बरोबरच घेऊन आले होते. या प्रसंगाने आम्ही आवाकच झालो. स्वामीजी अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने स्वामी बहुमानंद यांची पाद्यपूजा करत होते. मध्यंतरी माझ्या मिस्टरांची बदली चिपळूणला झाली होती. माझ्या धाकट्या लेकीचा जन्म झाला होता. तिची तब्येत जरा नाजूकच होती, म्हणून मी पुण्यातच राहत होते. त्यावर्षी गुरुपौर्णिमेला स्वामीजींचे पूजन करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. स्वामीजींचे पूजन झाल्यावर आपोआपच माझे डोळे पाझरू लागले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, थोडे दिवस. आणि खरोखरच थोड्याच दिवसांनी माझ्या मुलीची प्रकृती सुधारली आणि आम्ही पण चिपळूणला गेलो. न सांगता स्वामीजी आपल्या सर्व अडचणी अलगद दूर करतात आणि अगदी शांतपणे आपल्याला संकटांना तोंड देण्याचे धैर्य देत असतात. जेव्हा माझ्या सासऱ्यांना अचानक देवाज्ञा झाली, तेव्हा आमच्या सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. स्वामीजींना हे कळले आणि ते हॉस्पिटलमध्ये आले आणि आम्हा सर्वांना जो धीर दिला, त्यामुळे आम्हाला सावरायला खूपच मदत झाली. तेव्हा स्वामीजी म्हणाले, आपण सर्व माणूस आहोत, त्यामुळे आपण आपले दुःख अश्रूंमधून व्यक्त केलेच पाहिजे. स्वामीजी, केवळ आपल्यामुळेच आम्ही सर्व कुटुंबीय त्या प्रसंगातून सावरू शकलो. दर महिन्याच्या 4 शनिवारी स्वामीजी अनुषंगिक साधना करून घेतात. त्याचा अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. तो म्हणजे माझ्यासारख्या सामान्य साधिकेकडून स्वामीजी ध्यानाची बैठक करून घेतात. त्यांचे सद्गुरूंसाठी समर्पण, सद्गुरूंविषयीचे प्रेम हे अवर्णनीय असते. हा शनिवार पुढच्या 4 शनिवारपर्यंत मनात रुळत राहतो. एरवी ध्यानाला बसताना आणि स्वामीजींसमोर बसताना सुद्धा याचा प्रत्यय येतो. माझा व्यवसाय शेअर्सचा असल्यामुळे त्याचे स्वरूप अत्यंत अस्थिर आहे. त्यामुळे सर्व क्लायंटची आर्थिक जबाबदारी असते. त्यामुळे बुद्धीची आणि मनाची स्थिरता अतिशय महत्वाची ठरते. ती जेव्हा सहज साधली जाते, तेव्हा ती स्वामीजींच्या कृपेमुळे साधली आहे अशी माझी श्रद्धा आहे. नाम सांगताना स्वामीजी इतके तल्लीन होतात की असे वाटते हे नाम म्हणजे अमृतच आहे जे आमचे सद्गुरू आम्हाला देत आहेत. स्वामीजी, आमच्याकडे तुमचे असेच लक्ष असू द्या आणि माझी साधना तुम्ही अशीच पूर्ण करून द्या. हीच माझी
सद्भक्त सौ मधुरा कुलकर्णी यांच्या भावपूर्ण स्तवनातून सद्गुरु पदाधिष्ठित स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी असलेल्या नम्र भावाचं दर्शन आपल्याला झालं. त्यांचं साधकांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा हे दिसून आलं. आता यानंतर सद्भक्त चिन्मय जोशी त्याचं गुरुस्तवन सादर करणार आहे. चिन्मय हा बऱ्याच वर्षांपासून आपल्या केंद्रात येणाऱ्या सद्भक्त मोरेश्वर जोशी यांचा मुलगा आहे. तो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. अतिशय नम्र, शांत, सुस्वभावी असा चिन्मय जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा चिंचवडहून केंद्रात स्वामीजींकडे धाव घेतो. तो काय म्हणतो ते आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पावसाळा सुरू झाला की आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेचे वेध लागतात. आपल्या सद्गुरूंचे पूजन, त्यांच्याविषयी भाव व्यक्त करण्याचे हे दिवस, आपल्या सद्गुरूंच्या आठवणी सतत सांगाव्या ऐकाव्याशा वाटतात. गुरुपौर्णिमेचे साधकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असते. या दिवसात सद्गुरूंविषयी प्रेम, आदर इत्यादी भावांची भरती साधकाच्या मनात येते. आपण सद्गुरूंच्या आठवणी ऐकल्यामुळे, सांगितल्यामुळे आपले भाव वृद्धिंगत होतात. शुकमुनींनी प्रथम त्यांच्या सद्गुरूंचे, महर्षी व्यासांचे पूजन केले. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या केंद्रात गुरुपौर्णिमेचे आणखी एक महत्व आहे. याच दिवशी पूजनीय स्वामी माधवनाथांनी त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणी आपला देह अर्पण केला. मी अगदी लहानपणापासून केंद्रात येत असे. साधारणपणे 6 महिन्यांचा असताना बाबांनी मला पूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या दर्शनासाठी नेले होते. त्यावेळी बाबांनी मला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामीजी बाबांना म्हणाले, असे लहान मुलांना झोपेतून उठवू नये, झोपू दे त्याला. त्यानंतर काही वर्षांनी अध्यात्म मंगलधाम येथे पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या प्रवचनाला व सत्संगाला मी येत असे. प्रवचन संपल्यानंतर स्वामीजींना नमस्कार केल्यानंतर स्वामीजी अत्यंत प्रेमाने माझ्याकडे पाहत व प्रसाद देत. हे प्रेमच साधकाच्या जीवनात बदल घडवून आणण्याची सुरुवात करते. कोणी एखादी व्यक्ती केंद्रात प्रथमच आली व त्यांचा स्वामीजींशी परिचय झाल्यानंतर स्वामीजी येत जा असे म्हणतात. हे दोनच शब्द त्या व्यक्तींवर अशी जादू करतात की जी व्यक्ती कायमची तिथली होऊन जाते. नंतर काही वर्षांनी मी स्वामीजींना विचारले, आपण मला अनुग्रह द्याल का? त्यावर स्वामीजी म्हणाले, हो नक्की देईन. दिनांक 1 सप्टेंबर 2012 रोजी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. त्या दिवशी स्वामीजींचे रूप खूप तेजस्वी लोभस होते. स्वामीजींनी आम्हाला गुरु परंपरा सांगितली, सोहमचे श्वास कसे घ्यावेत हे शिकवले व ध्यान करून घेतले. ध्यानाला बसण्याच्या आधी म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांचा अर्थ त्यांनी आम्हाला सांगितला. ते म्हणाले की कोणतेही श्लोक, स्तोत्रे इत्यादी नुसतेच न म्हणता, पाठ न करता त्यातील अर्थ आपण समजावून घ्यावा. तसेच कोणत्याही गोष्टी करताना त्याचे केवळ कर्मकांड होऊ न देता एखादे कर्म का करायचे, कोणत्या भावाने करायचे इत्यादी आपण समजावून घ्यावे. नंतर स्वामीजी म्हणाले की आपले ध्यान झाले नाही असा एकही दिवस जाऊ नये. ध्यानाची वेळ शक्यतो सकाळी असावी, पण तसे न जमल्यास दिवसभरात किंवा संध्याकाळच्या वेळेस अथवा झोपण्यापूर्वी ध्यान करावे, पण ध्यान दररोज झालेच पाहिजे. मागच्या वर्षीच्या जून महिन्यात 16 ते 25 वयोगटाचे शिबिर झाले होते. त्या शिबिरामध्ये स्वामीजींनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. स्वामीजी म्हणाले की परमार्थ हा लहान वयापासूनच करावा. हे समजावून देताना त्यांनी स्वामी माधवनाथ, गोंदवलेकर महाराज, स्वामी विवेकानंद इत्यादी संतांची उदाहरणे दिली. भगवद्गीता गावोगाव जाऊन सांगावी अशी स्वामी माधवनाथांची लहान वयापासूनच इच्छा होती. स्वामी विवेकानंदही त्यांच्या तरुणपणातच रामकृष्ण परमहंसांकडे गेले. गोंदवलेकर महाराजांना सद्गुरु भेट व्हावी म्हणून खूप परिश्रम घ्यावे लागले. तेही लहान वयातच सद्गुरु भेटीसाठी घराबाहेर पडले. त्याचप्रमाणे आपण आपले शिक्षण, नोकरी इत्यादी सर्व सांभाळून साधना नेमाने कशी करावी हेही स्वामीजी सांगत होते. अभ्यास किंवा नोकरीच्या ठिकाणी आपण आपले काम कसे तरी न ओळखता ते व्यवस्थित व परफेक्टच असावे, त्यामध्ये चालढकल करू नये असे स्वामीजी सांगत होते. स्वामी माधवनाथ म्हणत असत की आपल्या आपल्या कामांमध्ये आपण तरबेज असावे, कसे तरी काम करतो आहे असे चांगले नाही. सद्गुरु सहवासामध्ये स्वामीजींनी आपले आचरण कसे असावे हे सांगितले. ते म्हणाले की आपण आपला अभ्यास, साधना या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. हे वय म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. या गोष्टी स्वामीजी एका पित्याच्या मायेने सांगत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दातून या सर्वांचे कल्याण व्हावे अशी तळमळ होती. ते सर्वांचे कौतुक करत होते. ते म्हणाले की तुम्ही मुले तुमचा सुट्टीचा वेळ फिरणे, सिनेमाला जाणे इत्यादी गोष्टीत खर्च न करता इथे साधना करता आहात याचे मला कौतुक वाटते. पूजनीय स्वामीजी समोरील व्यक्तीला समजावून घेऊन त्या व्यक्तीला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगतात. शिबिरामध्ये स्वामीजींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी आपण कसे असावे, परीक्षेकडे आपण कोणत्या भावाने पाहावे हेही सांगत होते. उदाहरणार्थ सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये रेग्युलॅरिटी ठेवणे, आपण जे वाचलेले आहे ते परीक्षेत योग्य वेळी आठवते या बाबतीत निशंक असावे. आपण परीक्षेसाठी आलो आहोत यामध्ये विशेष काही न वाटता आपण आपले नित्यकर्म करीत आहोत असा भाव ठेवणे, तसेच सतत सकारात्मक असणे. स्वामीजींनी सांगितलेल्या या गोष्टींचा मला खूप उपयोग झाला. आधी मला परीक्षेच्या दिवसांमध्ये खूप दडपण येत असे, काही वेळेस मनात खूप निगेटिव्ह विचार येत असत, परंतु या परीक्षेमध्ये दडपण न घेता सकारात्मक भावाने माझ्याकडून पेपर दिले गेले. स्वामीजी माझ्यासोबत आहेत व तेच माझ्याकडून सर्व करून घेत आहेत असा भाव माझ्याकडून ठेवला गेला. कठीण प्रसंगात किंवा मन खूप व्यग्र होते तेव्हा स्वामीजींचे स्मरण खूप आल्हाददायक असते. स्वामीजींनी कठीण प्रसंगांना खूप धैर्याने तोंड दिले. आपण त्यांचे स्मरण करून त्याचप्रमाणे प्रसंगांना तोंड देण्याचा प्रयत्न करू अशी प्रेरणा मिळते. स्वामीजींच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा गुण आहे. या संदर्भात एक आठवण सांगावीशी वाटते की जेव्हा गणेशपुरम या वास्तूची उभारणी चालू होती तेव्हा एका प्रवचनानंतर स्वामीजी या संबंधी माहिती देत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दातून सकारात्मक भाव उमटत होते. सर्व साधकांचे कल्याण व्हावे यासाठी स्वामीजी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्यात त्यांना पूजनीयसौ मधुरा मावशींची साथ असते. त्यांची प्रसन्न भावमुद्रा व स्वामीजींना मिळणारी साथ हे गुण मला विशेष आवडतात. स्वामीजींची प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे असणारी धीर गंभीरता जशी मनाला भावते त्याचप्रमाणे त्यांची विनोद बुद्धीही मन मोहून टाकते. एकदा स्वामीजींच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम अध्यात्म मंगल लांग येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये पूजनीयसौ मधुरा मावशींची मुलाखत घेतली गेली. ती मुलाखत सुरू होण्याच्या अगोदर स्वामीजी सहज गमतीने म्हणाले, आता मला टेन्शन यायला लागले. युवा स्नेहाच्या या कार्यक्रमासंबंधी होणाऱ्या बैठकांमध्ये प्रमुख मुद्दे झाल्यानंतर स्वामीजी आम्हाला जी व्ही जोशांच्या पुस्तकातील काही गोष्टी वाचून दाखवतात. स्वामीजी अगदी सहजपणे समोरील व्यक्तींचे भाव जपतात. एकदा प्रवचन झाल्यानंतर मला स्वामीजींचा फोटो घेण्याची इच्छा झाली. मी त्यांना विचारले, स्वामीजी एक फोटो घेऊ का? त्यावर स्वामीजी म्हणाले, हो घे. दिनांक 1 सप्टेंबर 13 रोजी अनुग्रहाच्या वाढदिवसानिमित्त स्वामीजींचे पूजन करण्यासाठी मी अध्यात्म मंगल धाम येथे आलो होतो. स्वामीजींनी मला विचारले, 1 वर्ष झाले ना? मी त्यांना हो म्हटले. त्यानंतर स्वामीजींना मी विचारले, एकदा ध्यानाला बसण्याच्या वेळी सोहमचे 2-3 श्वास घेतल्यानंतर आपण लगेच श्वास थांबवून ध्यानाला सुरुवात करावी असे मला वाटले व मी तसे केले, असे करणे योग्य होते का? त्यावर स्वामीजी म्हणाले की ध्यान करताना सोहमचे 5-7 श्वास घ्यावेत व ध्यानाला सुरुवात करावी, पण असे जर पुन्हा घडले तर तू तसाच ध्यानाला बसत जा. नंतर स्वामीजी म्हणाले, काही शंका असल्यास विचारत जा, असाच मोकळेपणाने बोलत जा माझ्याशी. त्यांनी हात उंचावून मला आशीर्वाद दिले व म्हणाले, मी आहे तुझ्यासोबत. स्वामीजींचे हे शब्द खूपच आश्वासक व धीर देणारे होते. मला नेहमी या गोष्टीची जाणीव होते. आपल्या केंद्रातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. काही कारणास्तव केंद्रात यायला जमले नाही तर खूप चुकल्यासारखे वाटते. केंद्रात येण्यापूर्वी शाळा, अभ्यास ही आपल्या मागे काय कटकट आहे, आपली कधी यातून सुटका होणार असे मला वाटे. पण केंद्रात यायला लागल्यानंतर स्वामीजींकडे इथल्या मुलांकडे पाहिल्यानंतर मला असे जाणवले की अभ्यास हा आपल्याला करावाच लागला आहे. ही मुलेही अभ्यास करतात पण त्यांच्या आणि माझ्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. अगदी सहजपणे ही मुले अभ्यास करतात. आपणही असा प्रयत्न करून पाहू असे मला वाटले. मी तसा प्रयत्नही केला. स्वामीजींच्या आशीर्वादाने मला थोडे जमतेही आहे. हे सर्व स्वामीजी व केंद्र यांच्यामुळे शक्य झाले आहे. आपले कर्तव्य कर्म आपण चोखपणे करावे, परंतु त्याच्या मिळणाऱ्या फलाबाबत आपण अलिप्त असावे हे मला केंद्रामुळे शिकायला मिळाले. केंद्रामुळे मला विवेकाची, विचारांची बैठक मिळाली. त्या केंद्राची काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपाने सेवा करावी ही इच्छा आहे. शेवटी स्वामीचरणांशी एकच मागणी आहे, सदा सर्वदा योग तुझा धरावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. हरिओम.
यारे यारे लहान थोर अवघे या ती नारी नरम। स्वामीजींकडे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण येतात आणि आकृष्ट होऊन जातात। याचं कारण म्हणजे स्वामीजींच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं अकृत्रिम प्रेम। चिन्मयचं हे प्रांजळ सद्गुरुस्तवन आपल्या सर्वांना खूप भावून गेलं असेल। आता यानंतर बारामतीहून मोठ्या ओढीने केंद्रात येणाऱ्या सौभाग्यवती जयश्री सिक्ची या मेरे सिर पर रख दो सद्गुरुजी अपने ये दोनों हाथ हे हिंदी भजन सादर करणार आहेत, ते आपण ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
मेरे सिर पर रख दो सद्गुरु जी अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पर रख दो सद्गुरु जी अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। झुलस रही है गम की धूप में प्यार की छाया कर देना, झुलस रही है गम की धूप में प्यार की छाया कर देना। बिन सदगुरु के नाव चलेना तू पतवार पकड़ लेना, बिन सदगुरु के नाव चलेना तू पतवार पकड़ लेना। मेरा रास्ता रोशन कर दो, मेरा रास्ता रोशन कर दो, छाई अंधियारी रात, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। इसी जन्म में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया, इसी जन्म में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया। तू ही गोविंदा तू ही गोपाला मैंने तुझे पहचान लिया, तू ही गोविंदा तू ही गोपाला मैंने तुझे पहचान लिया। तेरा साथ रहे जन्मों तक, तेरा साथ रहे जन्मों तक, बस रख ले इतनी बात, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो, सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो, ऐसा हमने क्या मांगा जो देने में शर्माते हो, ऐसा हमने क्या मांगा जो देने में शर्माते हो। चाहे सुख में रखो चाहे दुख में, चाहे सुख में रखो चाहे दुख में, बस होती रहे मुलाकात, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पर रख दो सद्गुरु जी अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म संग।
आत्ताच आपण सौशिक्की यांच्याकडून अतिशय भावपूर्ण आणि सुंदर असं गायलेलं भजन ऐकलं। आपल्या केंद्रात जसे परगावहून साधक येतात तसेच पुण्याच्या विविध भागातूनही अतिशय नित्यनेमाने अनेक साधक येतात। त्यापैकी एक म्हणजे मॉडर्न कॉलनी केंद्रात जाणाऱ्या दमयंती सावंत, त्या आता त्यांचं सद्गुरुस्तवन आपल्या पुढे सादर करतील।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी विक्रंद। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जसे ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात तसेच गुरुदेव आमच्या धर्माच्या संस्काराची सृष्टी करतात, उपासनेच्या संस्काराची सृष्टी करतात, ब्रह्मज्ञानाच्या संस्काराची सृष्टी करतात। जसे भगवान विष्णू पालन करतात तसेच तुम्ही आमच्या त्या दिव्य गुणांचे पोषण करता, आणि जसे महादेव प्रलय करतात तसेच तुम्ही आमच्या मलिन इच्छा मलिन वासना मलिन मान्यता लघु ग्रंथी क्षीण करता नष्ट करता। तुम्ही साक्षात परब्रह्म रूप आहात। मग गुरूंचाही एखादा दिवस असला पाहिजे। गुरु भक्तांसाठी गुरुवार निश्चित झाला आणि वेद व्यासानी विश्वाचा जो प्रथम हर्ष ग्रंथ रचला ब्रह्मसूत्र, त्याचा आरंभ दिवस असलेल्या आषाढी पौर्णिमेला नाव पडले व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमा। तर त्या दिवशी वेद व्यासांच्या स्मरणार्थ आपल्या गुरूंमध्ये सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म परमात्म्याचा वास आहे अशा सत्यज्ञानाचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते। चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसे शिष्य आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतो। आज माझ्या परमभाग्याने सद्गुरूंची वाक्पुष्पाने पूजा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे। माझ्या मनोगताच्या अंगाने ती करण्याचा यथामती यथाशक्य प्रयत्न मी करत आहे। आई घरातील परंपरेने चालत आलेल्या कुलधर्म कुलाचार व्रत वैकल्य सणवार सर्व कट्टरतेने करणारे वडील शिक्षक दत्तभक्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करीत असत। लहानपणापासून मी काका काकूंकडे होते, त्यांच्याचकडे लहानाची मोठी झाले, सर्व काही त्यांच्याचकडे। कोणताही सण उत्सव असेल तेव्हा देवाला मला घेऊन जाणे, रामनवमी दत्तजयंती शिवरात्र एकादशी रथोत्सव इत्यादी सर्व उत्सवात काकू मला घेऊन जात असे। मी लहानच होते, मला फार कळत होते असंही नाही। त्यावेळी शिवजयंती निमित्त आमच्या गावी नाटक होते कानोपत्रा, ते पाहण्यासाठी मी काकू बरोबर गेले। त्यातील मला एवढेच कळले की कानोपत्रा सतत विठ्ठल विठ्ठल म्हणत असल्यामुळे तिच्यावरील संकट दूर झाले। तेव्हापासून मी पण विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली। नामस्मरणाने मला खूप धीर यायचा व आधार वाटायचा, त्यामुळे मला तेव्हापासून नामस्मरणाची आवड निर्माण झाली। पण नाम कसे घ्यायचे हे खऱ्या अर्थाने स्वामीजींकडे आल्यावर कळले। लग्नानंतर प्रपंचातून वेळ काढून सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आम्ही दोघेही कुठे प्रवचन कीर्तन भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण असेल तेथे ऐकावयास जात असे। घरात हरिपाठ नामस्मरण रोज गोंदवलेकर महाराजांचे तारखेप्रमाणे प्रवचन वाचणे ज्ञानेश्वरी किंवा भागवत या ग्रंथातील एक पान वाचणे एक ग्रंथ संपला की दुसरा असे करत असे। एकाने वाचायचे व इतरांनी श्रवण करायचे, श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायचं। पण जेव्हा केंद्रात यायला सुरुवात झाली तेव्हा आता ज्ञानेश्वरीत काय आहे परमार्थ म्हणजे काय या गोष्टीची थोडी थोडी उकल होत गेली। 1977 साली एकदा पंढरपुरावरून मोठ्या धीरांचा निरोप आला। परम पूज्य स्वामी माधवनाथांचा 60वा वाढदिवस आहे, कार्यक्रमाला जाऊन या आणि तुम्हाला जर अनुग्रह घ्यायचा असेल तर स्वामी माधवनाथ किंवा खोपोलीचे श्री गगनगिरी महाराज दोन्ही अधिकारी व्यक्ती आहेत, आम्ही खोपोलीला जाऊन श्री गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊन आलो. स्वामी माधवनाथांच्या 60व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन आलो. स्वामींना नमस्कार केला. शेजारीच मातोश्री सरलाताई बसलेल्या होत्या, त्यांनाही नमस्कार केला. त्यावेळी त्यांचा जो पाठीवरून हात फिरला तो प्रेमळ स्पर्श व त्यातील ओलावा आठवण झाली की अजूनही जाणवतो. पण मुख्य म्हणजे अनुग्रह काय हेच आम्हाला कळत नव्हते. कदाचित वेळ आलेली नव्हती असेच म्हणावे लागेल. धाकट्या मुलीचे लग्न झाले. श्री व सौ काळे अर्थात व्याही यांच्या आग्रहावरून हे त्यांच्याबरोबर अध्यात्म मंगलधाम येथे रविवारच्या केंद्रात जाऊ लागले. मी मॉडेल कॉलनी केंद्रात यांच्याबरोबर जात असे. काही दिवसांनी मी सुद्धा अध्यात्म मंगलधाम येथे केंद्रात जाण्यास सुरुवात केली. नमस्कार करताना स्वामी मकरंदनाथ प्रेमळपणाने म्हणत, येत जा. हा नाद माझ्या मनात सारखा घुमत राहील. स्वामीजींचा प्रेमळपणा व साधकाबद्दलची तळमळ किती आहे हे दिसून येते. मी हळूहळू एक एक गुढ उकलत स्वामीजींच्या अनुग्रहाची ओढ लागली. मग वाटायला लागले आपल्याला फार उशीर झाला, आपण मागेच अनुग्रह घ्यायला हवा होता. पण उशीर का होईना उपरती झाली हे काय कमी आहे असे म्हणून मनाचे समाधान करून घेतले. वडील निवर्तल्यानंतर एकदा त्यांच्या कागदपत्रांमध्ये एक छोटासा कागद सापडला. त्यावर माझी जन्मकुंडली लिहिलेली होती आणि भाग्यवान हा एकच शब्द लिहिला होता. दिनांक 3/6/2006 रोजी परमपूज्य स्वामी मकरंदनाथांचा आमा उभयतांना अनुग्रह मिळाला आणि त्या दिवशी मला भाग्यवान या शब्दाचा खरा अर्थ समजला. मी 1 मार्च 2008 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यावेळेपासून एकही केंद्राचा कार्यक्रम चुकू नये याची धडपड चालू असे आणि केंद्रात दोघेही नेहमीच जात असे. स्वामीजींच्या सहज चालण्या बोलण्यातून प्रेरणा मिळत असते. स्वामीजी सांगतील त्याप्रमाणे नियमित ध्यान जप श्रवण मनन सर्व व्यवस्थित चालू होते. तेवढ्यात अचानक एक दिवस परमेश्वराने यांना माहेरी बोलावून घेतले. तो दिवस दिनांक 7/4/2010 बुधवार रमाताईचे केंद्र. मी केंद्रात गेले आणि फक्त प्रार्थनाच झाली असेल तेवढ्यात निरोप आला. मी धावतच घरी आले. पाहते तो सर्व संपले. मी बधिरच झाले. केंद्रातील सर्व भगिनींनी मला दिली धीर दिला. पण त्यावेळी मला फक्त मी म्हणत असलेले श्री राम जय राम जय जय राम एवढे शब्द ऐकू येत होते. आपल्या केंद्रातील सर्वांनीच मला धीर दिला. स्वामीजींनी प्रसाद पाठवून दिला आणि खूपच आधार वाटू लागला. सर्व घटनेला सामोरे जात आता फक्त स्वामीजींचे बोट धरून चालायचे, साधना करत राहायचे असे ठरवले आणि निश्चिंत झाले. ज्ञानेश्वरी पारायण पंढरपूर आनंद यात्रा भोगाव शिबिर केंद्राचे सर्व कार्यक्रम यामधून केंद्राची शिस्त प्रत्येक अखेरुखे कार्यक्रम परमपूज्य स्वामीजींच्या शब्दांची लिला अवर्णनीय आहे. श्री कृष्ण कथा ऐकताना तर आपणास गोकुळ वृंदावनात असल्याचा अनुभव आला. सर्व चरित्र ऐकताना जणू काही आपण चलचित्रपट पाहत आहोत, आपण कृष्णासमोर आहोत असे वाटे. केवढी ताकद आहे स्वामीजींच्या शब्दात, गोडवाही तेवढाच आहे. नुसते ऐकत राहावेसे वाटते. स्वामीजींच्या शब्दातील ताकद पंढरपूरच्या शिबिरामध्ये अनुभव असावी. लहानपणापासून पांडुरंगाचे दर्शन कितीतरी वेळा घेतले असेल, परंतु शिबिरामध्ये स्वामीजींनी पांडुरंगाचे दर्शन कसे घ्यायचे, आपला भाव कसा असावा इत्यादी समजावून सांगितले, तेव्हा खरेच पांडुरंगांचे संतांनी वर्णन केल्याप्रमाणे दर्शन झाले. हरिपाठाचे निरूपण तर इतके सुंदर, प्रत्येक अक्षराची उकल अगदी समजेपर्यंत सांगितले. मला अनुषंगिक साधना फार आवडते. पालख्या येणार होत्या आणि त्याच वेळेस स्वामीजींनी अनुषंगिक साधना घेतली, तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आपण उभे आहोत व दर्शन घेत असल्याचा अनुभव आला. एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर होणाऱ्या पालखी सोहळ्यात तर सगळे जणू काही पंढरपूर पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरला जात आहोत असेच वाटतं. अगदी स्वामीजींसह सर्वजण रंगून गेलेले असतात. भोगाव शिबिराला सेवेला गेले असता अगदी पहिल्याच दिवशी स्वामीजी सर्वांच्या अर्थाने विचारपूस करीत असतात. गुरुवारी सत्संग असतो त्यावेळी आपल्या मनातील शंकांचे जणू काही आपणास उत्तर मिळत आहे असे वाटते. गुरुवारचा सत्संगही मला फार आवडतो. हल्ली मी रोजच सकाळी गणेशपुरम येथे ध्यानाला जाते, त्यामुळे रोज स्वामीजींचा सहवास घडतो. रोजच 4 शब्द ऐकायला मिळतात, ते सतत मनात घोळत राहतात. स्वामीजी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत यातील अनुभव ओव्या वाचून त्यांची उकल करून सांगतात व दिवसभरासाठी स्वामीजींचे शब्द पुरे पडतात. प्रत्येकाचे आस्थेने विचारणा करण्याची स्वामीजींची पद्धत. तसेच कोणी नवीन दिसले तर लगेच त्यांच्या आस्थेने विचारपूस करतात. नवीन माणसात वाटले पाहिजे की परत आपण स्वामीजींच्या सहवासात यावे. स्वामीजींचे चालणे बोलणे प्रेमळपणे पाहणे सर्व काही ज्ञानेश्वरी दासबोध आदी ग्रंथात वर्णन केलेल्या संतांसारखे. खरेच माझे भाग्य म्हणून मला असे सद्गुरू भेटले. आणखी खूप काही सांगावेसे वाटते. किती किती बोलावे तरी कमीच आहे. कधीतरी स्वामीजी एखादा शब्द आपल्याला बोलले तर फारच आनंद होतो व दिवसभर तो मनात घोळत राहतो. मॉडेल कॉलनीत चालणाऱ्या शुक्रवारच्या केंद्रात देखील श्री सुनील दादा व श्री अनिरुद्ध दादा अगदी जीवतून प्रत्येक ओवी समजावून सांगत असतात. तसेच परमपूज्य स्वरूपानंदांचे चरित्र स्वामी म्हणे अमलानंद पातंजली योगसूत्र इत्यादी थोडे थोडे करून सर्व किती छान समजावून सांगतात. सेवानिवृत्तीनंतर सद्भक्त रमाताईंच्या केंद्रात जायला लागेल. त्यावेळेपासून बऱ्याचशा भजनांच्या चाली कळल्या. भजन म्हणता येऊ लागले. एकूण काय तर केंद्रात आल्यापासून गव्हाड आती लागली आहे. केंद्रातील सर्वच साधक प्रेमळ एकमेकांच्या आदराने वागणारे खूपच चांगले आहेत. मला केंद्रातील वातावरण आवडते. आयुष्याच्या उत्तरार्धात खूप चांगला आवडीचा मार्ग सापडला आहे. आता आयुष्यातील सर्व पळापळ चिंता काळजी बंद करायची. सद्गुरूंचे बोट धरून शेवटपर्यंत चालायचे. ते सांगतील त्याप्रमाणे सर्व काही करायचे. स्वामीजींचे चरण आता सोडायचे नाही हाच निर्धार. परमपूज्य स्वामीजींच्या पूर्ण कृपेने व केंद्रातील सर्व साधकांच्या सहकार्यामुळे माझ्या पुढील काळाची वाटचाल व्यवस्थित होत आहे. नाही तर आज माझी अवस्था सुकाणू नसलेल्या झाडासारखी झाली असते. मला सर्व काही वेळेस अजूनही काही सुचत नाही. त्यावेळी मी स्वामीजींना आठवून त्यांना मनोमर नमस्कार करते व नमस्कार करताना स्वामीजींचे शब्द हरी हरी राम राम स्वामीजी तेच कानात घुमत राहतात. त्यांच्या शांत नजरेतील ओलावा कायम धीर देत असतो. स्वामीजी आपल्या चरणी प्रार्थना की माझ्या हातून आपण सांगितल्याप्रमाणे साधना आचरण सेवा देह मनबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न घडो व सतत मरणाचे स्मरण ठेवून अत्यंत सावधपणे परमार्थ साधना व्हावी व शेवटपर्यंत आपली कृपा असावी ही आपल्या चरणी प्रार्थना. हरि ओम.
आताच आपण दमयंती सावंत यांचं अतिशय सुंदर आणि मनमोकळं भावसुमन ऐकलं. खरंच सद्गुरू सारखा भरभक्कम आधार असलेला सोयीरा जीवलग लाभला तर त्यांच्याकडे येणारा जीव हा शांत निश्चिंत होतो सुखावून जातो. अशा तऱ्हेने आपल्या सर्वांना आनंद देणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव हळूहळू पुढे सरकत आहे. गुरुपौर्णिमेला आपल्यावर मांगल्याचा अनकृपेचा वर्षाव करणाऱ्या सद्गुरूंचे पूजन आणि स्तवन करून आपण त्यांना यथामती यथाशक्ती गुरुदक्षिणा अर्पण करतो. स्वामी माधवनाथ त्यांच्या अभंगात म्हणतात, उदयली नित्य ही गुरुपौर्णिमा घालवनी अंतरिचा त्या तमा. हा अभंग वाचल्यावर मनात आलं की आपल्याही जीवनात रोजच अशी गुरुपौर्णिमा उदय पावण्यासाठी काय करावं. तेव्हा मनात असा एक विचार आला की गुरुपौर्णिमेला सद्गुरूंना जी गुरुदक्षिणा आपण अर्पण करतो त्याबरोबरच आपण रोज आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं. त्यांना आवडणारी ध्यान साधना किंवा आपल्या अंगी असलेल्या अवगुणाच्या सापेक्ष स्वामीजींना आवडणाऱ्या एखाद्या गुणाचा रोज अभ्यास करावा. अशी ही वर्षभर रोज केलेली साधनरूपी किंवा अभ्यासरूपी गुरुदक्षिणा पुढल्या वर्षी गुरुपौर्णिमेला त्यांना अर्पण करावी. यासाठी लागणारी शक्ती आणि बुद्धी स्वामीजींनी आपल्याला द्यावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना प्रार्थना करते. आता यानंतर सद्भक्त श्री गणेश फडके आणि सद्भक्त सौमीना फडके स्वामीजींना औक्षण करतील. सद्भक्त विलासदादा स्वामी माधवनाथांची आणि स्वामी मकरंदनाथांची आरती म्हणतील. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर आरती म्हणूया आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम संपतो.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी ठेवी तो माथा. माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी, पाजेशी अमृत ओवी, ती जाणीव आग जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधवनाथा, माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण जाबीसी अर्धा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न मिळे अखंड चांदने, अखंड चांदने चकोर चित्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी भक्तीने पायी ठेवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे न मुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, भावे न मुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, ज्ञान देवी चरमित रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था, सपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता. हो वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे न मुनि पद कमला वरी ठेवी अला माथा, सोहम हंसारूढ राहुनी शांत विसी आरता, स्वामी तू शांत विसी आरता, नाथ पंथीची खूण दाविसी उन्मनी सुख भक्ता. हो वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे न मुनी पद कमला वै ठेवी अला माथा, भावदरुणिया चातक जैसा शरणय मेघा, शरणय मेघा, दास म्हणे मी अनन्यतैसा धाव पाव वेगा हो वाळू आरती स्वामी नाथा स्वामी मकरंद नाथा भावे न मुनी पद कमला वरी ठेवियला माथा भावे न मुनी पद कमला वरी ठेवियला माथा बोला।